रेड एफएम कहता है, रेड एफएम कहता है, घर से बजाते रहो।
रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर। रेड एफएम का बैचलर, तेरा अक्की है इधर।
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मी आहे अक्की तुमच्या सोबत लाइव फ्रॉम होम। आणि माझ्या सोबत पुणे पोलीस क्राइम चे एसीपी चौधरी सर आहेत। सर, सर्वात पहिले तर हाय आणि हॅलो, कसे आहात?
हाय अक्की, नमस्ते पुणे, जय हिंद।
जय हिंद सर, जय हिंद। मला सर सर्वात पहिले विचारायचं आहे, तुमच्या हिशोबाने सध्या पुण्यात सिच्युएशन काय आहे?
सध्या पुण्यामध्ये थोडी सिच्युएशन खराब होत चालली आहे, पण ते सगळे आपल्या हातात आहे। आपण जर कोरोनाशी स्वतः जे गव्हर्नमेंटने सांगितले ते जर सगळे नियम आपण फॉलो केले, पोलिसांना मदत केली, सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मदत केली जे आज कोरोनावर काम करतायत, तर नक्कीच आपण या कोरोनाला हरवू आणि त्याच्यावर विजय मिळवू।
पुणे पोलिसने खूप सुंदर इनिशिएटिव्ह केला आहे सर, या इनिशिएटिव्ह बद्दल मला डिटेल मध्ये सांगा ना।
पुणे पोलिसांनी सोशल पोलिसिंग सेल ओपन केलेला आहे आणि तो आता कार्यरत आहे कोरोनाच्या अनुषंगाने, आणि त्या ठिकाणी भरपूर एनजीओ आपल्याला कॉल करून मदत करतायत, आणि 168 एनजीओ असे आहेत की ते आपले आता कार्यरत आहेत, कारण की कोरोनाचा खूपच मोठा प्रभाव वाढत चाललेला आहे, त्यामुळं आपण एनजीओला सुद्धा फील्डवर उतरत नाही आहे। फक्त एनजीओने आपल्याला कॉल केल्यानंतर सांगतं की आमच्याकडे असं असं आहे, फूड पॅकेट्स आहे, सॅनिटायझर आहे, मास्क आहे, तर आपले ट्रॅफिकचे कर्मचारी सोशल पोलिसिंग सेलद्वारे तिथे जाऊन त्यांच्याकडनं ते घेतात सगळं जे आपण त्यांच्या एरियामध्ये आवश्यकता आहे, त्या स्लम एरियात म्हणा, सेक्स वर्कर्स म्हणा, स्टुडंट्स म्हणा, त्या ठिकाणी आपण ते त्यांना देतो। ओपन केलेला आहे आणि त्याचं कार्य एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे। आतापर्यंत आपण दर दिवशी 45,000 लोकांना फूड पॅकेट देतो आणि तसेच 9,00,000 वर लोकांना आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये आपण फूड पॅकेट्स, राशन्स आणि सॅनिटायझर, नंतर मास्क अशा प्रकारची सगळी सुविधा एनजीओच्या मार्फत पुरवलेली आहे। एनजीओ पण आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करतायत आणि त्याद्वारे या सेलमध्ये आम्ही एक नंबर ठेवलेला आहे, त्या नंबरवर कॉल करून ज्याला आवश्यकता असेल कोणत्याही गोष्टीची, मेडिकल असो, काही फूड पॅकेट्स हवे असेल, राशन हवं असतील, काही प्रॉब्लेम असतील, तर त्या फोन नंबरद्वारे आम्हाला तुम्ही कॉल करू शकता। तो नंबर आहे 88 06 80 63 08। आणि जेवढे अजून एनजीओ आपल्याला मदत करतील तेवढं अजून लोकांपर्यंत आपण मदत पोहोचवू शकतो, कारण की पुणे सिटीमध्ये 30 पोलीस स्टेशन आहेत आणि 30 पोलीस स्टेशन तो एरिया तिथल्या सिनियर पीआयना माहीत असतो, तिथल्या कर्मचाऱ्यांना माहीत असतो, कोणाला काय जरूरत आहे ते चांगल्या प्रकारे आम्हाला माहीत असतं, त्याकरता आम्ही ती एनजीओ मदत करता, ती एनजीओकडनं ती मदत घेतो आणि थेट त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सेलद्वारे आम्ही करत आहोत। तसेच या पोलीस स्टेशनमधील जे पण 30 पोलीस स्टेशन आहेत त्यातले डीसीपी, पीआय, सिनियर पीआय आणि तिथले डीबीचे अधिकारी हे आमच्या बरोबर सगळे कनेक्ट आहेत, ते सुद्धा त्यांना काय हवं असेल ते आम्हाला फोन करून सांगतात।
पुणे जनतेला काय मेसेज द्याल?
पुणे शहरवासियांना पुणे पोलिसातर्फे तसेच महाराष्ट्र पोलिसातर्फे अपील करू इच्छितो की आपल्या ज्या गव्हर्नमेंटने जे नियम आपल्याला घालून दिलेले या कोरोनाच्या बाबतीत जे आदेश पुणे पोलिसांनी सांगितलेत ते सगळ्यांनी फॉलो करा आणि त्याची अंमलबजावणी करा आणि आपण या कोरोनाला नक्कीच हरवू। आणि प्रत्येकाने आपल्या घरी व्यायाम चालू ठेवा, प्रतिकार क्षमता शक्ती वाढवा, आपल्यात निर्माण करा आणि पुणे पोलिसांना मदत करा, हेल्प करा आणि सगळ्यांनी आदेशाचं पालन करा, नक्कीच आपण या कोरोनाला हरवू आणि जिंको। जसं कुस्तीत एखाद्या पैलवानाला हरवतो आपण, तसंच या कोरोनाला पण आपण हरवू। जय जय महाराष्ट्र।
बरं सर, यावरून आठवलं मला की तुम्ही पण कुस्ती चॅम्पियन आहात ना?
मी एक कुस्तीगीर पैलवान आहे, मी सलग 3 वेळेस महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेली आहे, 14, 15, 16, आणि मी आता पुणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी कार्यरत आहे।
3 times, माय गॉड, हॅट्स ऑफ सर, अँड थँक्यू सो मच।
थँक्यू सो मच नक्की।